अध्याय 8 या हाटी जे ख्रिस्त येशू माहेते त्याहाल आम्ही शिक्षा नाही कहा का ख्रिस्त येशू मान्या जीवना आत्मा जो नियम ते तुल पाप एन मोरन यहा नियमा पाने सुटका कोली है कहा का नियमा चोपड़ी अंगा स्वभावा हाटी कमजर जाई या हाटी जी त्याहाल कोता नाही ये ती कोरा हाटी देवे त्या सोता पोहाल पापी अंगा रूप लेन पापा हाटी दोवाडीन पापा हाटी बदल देनो या कारण ई का जे आपा पापी स्वभाव पुरमाने नाही पेन आत्मा पुरमाने जर वागजे तर त्या आपा माय नियमा चोपडे लावी देनला नियमा पुरमाने वागजे कहा का जे जुना पापी स्वभाव आहे ते दुनिया गोठी असे मन लावते है एन जे आत्मा वाटे चालना रहते ते आत्मा गोठी असे मन लावते है कहा का जुना पापी स्वभाव असे मन लावना ई मोरण पेन आत्मा पुरमाने वाग्याते जीवन एन शांती मिळे है कहा का जुना पापी स्वभाव प्रमाणे वागना देवा अरे दुश्मनी है एन ते देवा नीमा चोपडी ताबामा नाही एन त्याल त्या ताबामा रोवता भी ये नाही जे जुना पापी स्वभाव ताबामा है त्याहाल देवाल खुशी कोता ये नाही पेन जर तुम्हामा देवा आत्मा वहती को है तर तुम्हा जुना पापी स्वभाव ताबामा नाही आत्मा ताबामा हा जर कादाल ख्रिस्ता आत्मा मिळलो नाही तर तो ख्रिस्ता नाही पण ख्रिस्त तुम्हामा ओरी तर पापे कोय तुम्ही कुडी जरी मोरी पेन आत्मा सोती पुनाहटी जीवन मिळला आहे जे सुल मोला माने जीवता को या त्या आत्मा तुम्हामा वहती को है तर जे ख्रिस्त सुल मोला माने जीवता को या तो तुम्हा माय वहती कोणारा त्या आत्मे कोय तुम्ही मोल्यो कुडियो जीवतो कोरी तर पासे बहाय आपा खोरजदार हे खोरा पेन जुना पापे स्वभाव पुरमाने जीवा या जुना पापी स्वभाव खोरजदार नाही कहा का जर तुम्हा जुना पापी स्वभाव प्रमाणे जीवता तर मोहाज पेन जर तुम्हा आत्मे कोय तो स्वभाव एन त्या खराब कामे यहा नाश को हा तर जीवहा कहा का जोलहाल देवा आत्मा चालाढे तोले देवा पोहे है कहा का पासे दाक दो ना ओहडो गुलामी आत्मा तुम्हाल मिळी होनाय तर ज्या असने आपा आबा बापा एको हात कोझे ओहडो पोहा अधिकार आत्मा तुम्हाल मिळलो है तो आत्मा सोतो आपे आत्मा रे पुराव देह का आपा देवा पोहे है एन जर पोहे तर वारिस भी है देवा वारिस एन ख्रिस्ता रे हंगात्या वारिस एको है आफाल त्या रे मानपान मिळी या हटी त्या रे जर दुख भोग जे तर तेको है कहा का आपाल जो मानपान मिळणार होय त्या अगला आजा काळा दुखे ये काहीच नाही एको आय हमझू कहा का देव त्या पोहाल मोला माने पासो जीवतो करी त्या दिहा दोरती खूप मोठे अशी कोय वाट जव है कहा का दोरती नुकसाना ताबामा कोवामायनी ती ते मोरजे पोरमाने नाही तर जे तेल ताबामा देना त्या हटी ती ताबामा देनी दोरती भी स्वतः नाशा गुलामी माने सुटका होईन तेल देवा पोहा मानापाना सुटका होरी या ती अशी कोय वाट जव है कहा का अफाल मालूम है का बादी दोरती आजू हदू कहा एन दुख भोग है ओलाज नाही तर ज्या आपाल आत्मा पोयला फळ मिळला है ते आपा भी सोते पोहा अधिकार मिळलो है ते आपे कुडी या दुखामाने सुटा वाट जवता हाहा टाकता कहाज है कहा का आपे तारण ये जाशु को जाईहा पेन जी आशा देखाई ती आशाज नाही जी देखाय त्या आशा कुदोरी पेन जी देखाय नाही त्या आशा आपा दोज है तर दिरे को आपा त्या वाट जोज है तेह कोय आत्मा भी आपे कमजोरी मा अफाल मदद को है कहा का अफाय प्रार्थना कह कोय कोवा ये अफाल मालूम नाय पेन आत्मा सोतो आकता ना ये होड़ा होबदे कोय कहा इन अपाय हाटी रावनी को है एन जो मोन जा है त्याल आत्मा विचार काय है ई मालूम है कहा का ओ आत्मा चोखा लोखा हाटी देवा मोरजे पुरमाने रावनी को है पेन अफाल मालूम है का देवा वोय मोया कोणारा त्या मोरजी पुरमाने हादला है त्याहाल हरा हाटी बाद्यो गोठी होती हो कहा का देवा से ये त्या बादा हाय त्या पोहा हरका हुआ एकोय देवे पोयलास ठरवला आता या माय विचार ओ का तो खूब बहा माय जेठो बहा हुआ जहाल ते अगला निवड़िया त्याहाल ते हादिहा एन जहाल ते हादिहा त्याहाल ते सोती भी ठरविहा एन जहाल ते सोती ठरविहा त्याहा ते मानपान को इहो तर पासे ये गोठिये वरने अफाय काय अखवा देव आपे बाजूल रोयो तर आपे विरुद्ध को उभरोवी जे आपे स्वतः पोहाल भी राखी नाही थवता आपे बाधा आटी त्याल दे टाक्यो तो त्या रे बाद्यो गोठी आफाल कहा देणार नाही देवा निवडला लोखावोय दोस्कूत होवी कादो नाही देवत जो सोती ठरवणार होय, दोषी लावणार तेरिको, जो मोयो ओलाज नाही ते मोला माने पासो जीवतो कोवा मैनो, जो देवा उज्वे बाजूल है एन जो आपे हटी तर वकिली भी को है, तो ख्रिस्त ईसु है, ख्रिस्ता मोये पाने आफाल को जुदा करी, कोठिन दी दुखे येत है, लोक आपे पसाड़ी लागता, आपा बुखा एन उगड़ा रोज है, मोरना दाक आफाव ये है, यो बाद्यो गोठी आफाव ये न्यो तेरी, यो त्या मोये पाने जुदा को नारिणाय, एह कोई लिखला है का, आखो दी तो हटी आमा माला जाज है, माना मेंढा रोका आमे गोंती को ओवामाई है, तेबी जे आमहो मोया कोई, त्या असनी ये बादे गोठे माय अपहाल मोठी जीत में है, कहा का मान खात्री है का, मोरन जीवन देवदूत अधिकार आजो गोठी अगलारे गोठी गोत्यो ऊंचाई उंडाई नाई ते बिहरियो कोयो भी दौर त्योरियो गोठियो आपे मालक ईसु ख्रिस्ता माय जी देवा मोया है ते पाने आफाल जुदा खुरा गोतिवान ओ नारियणाय।